joy and thankfulness to God to be able to be here to worship with you today.
माझा आनंदाचा क्षण आहे आणि परमेश्वराला मी धन्यवाद देतो की तुमच्या बरोबर आज मी परमेश्वराची उपस्थिती आराधना करू शकतो.
Indeed, with regularity, the church that I am coming from in the States remembers you all in prayer every week as we gather together in the Lord.
हा आणि खरोखरच हे सत्य आहे आणि मी सांगतो की ज्या मंडळीमधून मी येतो त्या मंडळीमध्ये तुमच्या सर्वांसाठी प्रत्येक संडेला प्रार्थना केली जाते.
Though it is my first time here, because in the mercies and kindness of God, he has brought Nilesh and Rosie to this place.
ही माझी यायची तर पहिलीच वेळ आहे. परमेश्वराच्या दया आणि कृपेने निलेश आणि रोजीला परमेश्वराने नाशिक मध्ये आणलं.
बिकॉज ऑफ दॅट अँड द युनिटी वी शेअर इन क्राइस्ट, आय डू फील दॅट आय कम अमंग फॅमिली अँड फ्रेंड्स.
आणि त्यामुळे आणि त्याच सहभागितेमुळे मला आज असं वाटतं की परमेश्वराचे लोकांची जो परिवार आहे त्या परिवारामध्ये पुन्हा एकदा मी आज येऊन त्याची उपस्थिती करू शकतो.
Even as I come here, I know that in the kindness of God, Nilesh was working with us there for more than 10 years before even coming here.
आणि परमेश्वराच्या कृपे आणि नियोजनामध्ये इथे येणे अगोदर निलेश आमच्याबरोबर 10 वर्ष तिथे काम करत होता.
We've known now together for almost 20 years, which is older than some of you.
आणि आम्ही एक दुसऱ्याला 20 वर्षापेक्षा जास्त काळ जाणतो आणि काही तुम्ही जे आहात तुमच्या वयाच्या अपेक्षा जास्त काळ आम्ही दुसऱ्याला जाणतो.
And that which is what keeps me coming here and what brought us together in friendship is the gospel of Jesus Christ and the word of God.
आज मी इथं आहे आणि आपले जे संबंध आहेत निलेश बरोबरचे, माझे जे संबंध आहेत निलेश बरोबरचे, त्यामध्ये एक गोष्ट खरी आहे ती म्हणजे परमेश्वराची सुवार्ता.
So in a moment I am going to pray without translation and then Nilesh is going to read the passage in Marathi without translation and then we will preach with translation.
Pahilyanda mi prarthna karnar ahe tyasathi bhashantar nasnar ahe tyanantar Nilesh jo shastrapat ahe to Marathi madhe vachal ani tyanantar mag apan bhashantara madhe jauya.
So let's pray. Heavenly Father, we thank you so much for this morning you've given us. Lord, we thank you for the beauty and comfort of the day. More than that, we thank you that you've given us the freedom and the privilege and opportunity to come together this morning in the name of our Lord and Savior Jesus Christ. Lord, we thank you that you've given us your word, that we can now take time to open your word and consider very specifically how this passage in Acts chapter 4 applies to our lives and how we approach prayer. Oh God, I pray that you would bless our time together in your word. God, I pray that you would grant for me to speak your word with a clarity and with a simplicity. Oh God, give your people ears to hear. Bless the communication, the translation, the hearing, and the receiving of your word. Oh God, we depend upon you, your grace, your power, your enablement for this. So we call upon you. We say, oh God, have mercy and grace upon us and speak to us through your word this morning. In Jesus' name we pray.
Amen.
Amen. Now the Lord will read for you out of Acts chapter 4, beginning in verse 23 to verse 31.
मी तुमच्यासाठी प्रेषितांची कृत्ये याचा 4 अध्याय 23 वचनापासून तर 31 वचनापर्यंत वाचतो. प्रेषितांची कृत्ये 4 अध्याय 23 वचनापासून तर 31 वचनापर्यंत. आणि ते सुटल्यानंतर आपल्या मित्रमंडळीकडे गेले आणि मुख्य याजक व वडील जे काही त्यांना म्हणाले होते ते सर्व त्यांनी सांगितले. ते ऐकून ते एक चित्ताने देवाला उच्च स्वराने म्हणाले, हे स्वामी, आकाश व पृथ्वी समुद्र यांच्या व त्यांच्या जे काही आहे त्या सर्वांचा उत्पन्न करता तूच आहेस. आमचा पूर्वज तुझा सेवक दावीद याच्या मुखाने पवित्र आत्म्याच्या द्वारे तू म्हटले आहे, राष्ट्र का खवळले व लोकांनी व्यर्थ योजना का केल्या. प्रभू विरुद्ध व त्याच्या अभिषक्ता विरुद्ध पृथ्वीचे राजे उभे राहिले व अधिकारी जमले. कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केला तो तुझा पवित्र सेवक येशू यांच्या विरुद्ध या शहरात व राष्ट्र व इस्रायल लोक यांच्यासह हेरोद व पंतय पैलात हे एकत्र आले यासाठी की जे काही घडावे म्हणून तू स्वहस्ते व स्व संकल्पनाने पूर्वी योजले होते ते त्यांनी करावे. तर हे प्रभो आता तू त्यांच्या धमकवण्याकडे पहा आणि बरे करण्याकरिता तू आपला हात लांब करीत असता आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर. तुझा पवित्र सेवक येशू याच्या नावाने चिन्हे व अद्भुते घडावी असेही कर. त्यांनी प्रार्थना केल्यावर या जागेत ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले.
Amen. This passage that he just read is a prayer of the early apostles.
आणि हा जो शास्त्रपाठ आज आपण वाचला हा जे प्रेषित होते त्यांची प्रार्थना आहे.
As I am in the process of preaching through the book of Romans back in the States.
मी अमेरिकेमध्ये रोमकरास पत्रावर प्रीचिंग करत आहे.
In Romans chapter 8 verse 26 the scripture reminds us that we do not know how to pray as we ought.
आणि रोमकरास पत्राचा 8वा अध्याय 26वं वचन सांगतं की आपल्याला माहित नाहीये की आपण कशी प्रार्थना करावी.
So one of the ways that we are going to learn how to pray as we ought is to look at how they pray in the word of God.
एक असा प्रकार आहे ज्यामध्ये आपल्याला कळून येईल की आपण कशी प्रार्थना करावी आणि तो म्हणजे की ज्या लोकांनी प्रेषित लोकांनी प्रार्थना केली त्या प्रार्थनेकडे बघावे.
This prayer comes at a very difficult and challenging time for the apostles.
आणि ही प्रार्थना संकटाच्या आणि अडचणीच्या काळामध्ये केलेली प्रार्थना आहे.
They had been teaching and preaching in the name of Jesus since the day of Pentecost.
आणि पेंतेकॉस्टच्या दिवसानंतर ते येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्याची सुवार्ता आणि घोषणा ते करतच आलेले होते.
And though of course surely everything began very excitedly and wonderfully with 3000 converted on one day.
आणि अद्भुत असे काम तिथं होत होतं आणि परमेश्वराचा आशीर्वाद होता आणि एका दिवसामध्ये 3000 लोक तिथं मंडळीला जमले होते.
It was not long before persecution and problems began.
आणि काही काळानंतर लगेच आपण बघतो की मंडळीचा छळ तिथं सुरू झालेला आहे.
Just before this the apostles themselves had been gathered in to be threatened.
आणि याच्या अगोदरच पहिल्यांदा प्रेषित लोकांना ज्यावेळेस ते एकत्र जमले होते त्यांना धमकवण्यात आलं होतं.
They were being told you must no more speak in this name regarding the name of Jesus.
आणि त्यांना बजावून सांगितलं गेलं होतं की येशूच्या नावामध्ये आता तुम्ही सुवार्ता सांगू नका.
And they said whether it is right in your mind we will do what is right in the eyes of God we will continue to preach.
आणि प्रेषितांनी उत्तर दिलं आणि सांगितलं की तुमच्यासाठी काय बरोबर आहे ते माहित नाहीये पण आमच्यासाठी परमेश्वराचं नाव फार महत्वाचं आहे आणि ते आम्ही प्रचार करतच राहणार.
Now when they are threatening them to no longer preach in the name of Jesus.
आणि ज्यावेळेस ते धमकवत होते की येशूच्या नावामध्ये प्रचार करू नका.
It is not a small thing or an idle threat.
आणि ही काय अशी छोटीशी धमकी नव्हती.
They have just recently crucified Jesus for who he claimed to be and what he taught.
थोड्या काळावर अगोदर त्यांनी येशू ख्रिस्ताला स्वतः क्रूसावर मारलेलं होतं कारण तो ते म्हणत होता की जो तो स्वतः आहे.
Now the apostles are saying the same thing that Jesus is indeed the very Son of God and only in him is salvation and the forgiveness of sin.
आणि जे येशू ख्रिस्त सांगत होता तेच आता प्रेषित पुन्हा एकदा तेच सांगत आहे की येशू ख्रिस्त हा त्याच प्रकारे परमेश्वराचा पुत्र आहे.
They understood that this preaching could surely result in imprisonment.
आणि त्यांना माहिती होतं की अशा प्रकारे येशूच्या नावात प्रचार केला तर त्यांना अटक होऊ शकते.
They understood that surely this preaching could result in beatings and whippings.
आणि त्यांना माहिती होतं कल्पना होती की जर असं झालं तर नक्कीच त्यांना मारहाण करण्यात येईल.
They understood that to continue this preaching could result in their death.
आणि त्यांना हे पण कल्पना होती की जर असं झालं तर प्रचार करण्यामुळे त्यांना बहुतेक मृत्यू सामोरं जावं लागेल.
And I appreciate very much this prayer being given to us.
आणि मला खरोखरच हे प्रशंसनीय वाटतं की ही प्रार्थना आता आपल्याला दिली गेलेली आहे.
This prayer comes because the apostles themselves were feeling fear.
आणि ही प्रार्थना त्यावेळेस होती ज्यावेळेस परमेश्वराचे प्रेषित घाबरत होते.
Sometimes we tend to praise fearlessness.
आणि आपण परमेश्वराची प्रशंसा आणि गौरव निडरपणे करू शकतो काही वेळेस.
What is more encouraging that is faithfulness in the face of fear.
आणि काय महत्वाचं आहे आणि काय आपल्याला उल्लेखनीय असं वाटतं ते म्हणजे हे की ज्या वेळेस आपण विश्वासाने ज्या वेळेस आपल्याला धमकावलं जातं आपण घाबरतो त्यावेळेस प्रार्थना करणे.
Before we look at the different elements of this prayer, we are going to start at the end.
आणि ह्यामध्ये जे काही मुद्दे आहेत ते बघायच्या अगोदर आपण खालून सुरुवात करूया.
Their prayer received from God a remarkable response.
आणि पहिल्यामध्ये आपण बघतो की त्यांची प्रार्थनेमुळे परमेश्वराने त्यांना प्रतिउत्तर उल्लेखनीय पद्धतीने दिलं.
Verse 31 says, And when they prayed, the place where they were gathered together was shaken, and they were all filled with the Holy Spirit and continued to speak the word of God with boldness.
31व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की त्यांनी प्रार्थना केल्यानंतर ती जागा ज्या जागेमध्ये ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्माने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले.
This prayer received from God a remarkable response.
आणि पहिल्यांदा आपण हे बघतो की ही प्रार्थना जी आहे या प्रार्थनेमुळे परमेश्वराने उल्लेखनीय असं किंवा लक्षणीय असं प्रतिउत्तर त्यांना दिलेलं आहे.
Sometimes people get too excited about some of the physical aspects of this passage.
आणि बहुतेक वेळेस खूप लोक असे आहेत की जे हे शास्त्रपाठ वाचून खरोखरच उत्तेजित होतात.
I mean, it was as if an earthquake had taken place in that very room.
आणि कारण तिथं असं जाणवलं होतं की जसं काही त्या जागेमध्ये भूकंप झालेला आहे.
The place that I come from regularly has earthquakes.
आणि ज्या जागेवरून मी येतो त्या जागेवर नियमितपणे भूकंप होत असतात.
I've experienced them such that I'm laying on the bed and the bed is bouncing off of the ground.
आणि बऱ्याच वेळेस मी बेडवर झोपलेला असतो आणि पूर्ण बेड असा हादरतो.
And in those moments I just thought, what power God has that just a little flick of his hand shakes the earth.
आणि त्यावेळेस मी विचार करतो की परमेश्वर किती सामर्थ्यशाली असला पाहिजे तो नुसता असं मोठ्याने हलवतो आणि सगळं हलतंय.
And in that time men cower in fear.
आणि त्यावेळेस सर्व मनुष्य भूकंप आला म्हणून घाबरतात.
And because of damage and roadways and all kinds of problems, men are left immobilized.
आणि त्या भूकंपामुळे बऱ्याच गोष्टीचं नुकसान होतं आणि त्यामुळे सगळे अस्थिरता तिथं निर्माण होते.
But I want us to know this when we look at this passage.
पण मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस हा शास्त्रपाठ बघतो तर एक गोष्ट लक्षात ठेवा.
They did not pray for an earthquake.
आणि त्यांनी भूकंपासाठी प्रार्थना केली नव्हती.
They did not pray for the room to be shaken.
आणि त्यांनी ही प्रार्थना केली नव्हती की ही जागा हादरून जाऊ दे.
What we will see is they prayed for boldness to continue to speak the word of God.
आणि त्यांनी कशासाठी प्रार्थना केली त्यांनी ही प्रार्थना केली की आम्हाला धैर्याने परमेश्वराचं सुवार्त सांगण्यासाठी धैर्य दे.
And God was simply pleased to remind them of the power of the one they are praying to.
आणि परमेश्वराने त्याच्या प्रसन्नतेने त्याच्या इच्छेने त्यांना फक्त हे स्मरण करून दाखवलं की परमेश्वर किती सामर्थ्यशाली आहे.
When I pray, I don't need God to shake the room.
आणि ज्यावेळेस मी प्रार्थना करतो त्यावेळेस माझी अशी इच्छा नाहीये की परमेश्वराने ती जागा हदरावी.
Because I already understand from his word he can shake the room.
त्यामुळे परमेश्वराच्या वचनातून मला ही गोष्टची कल्पना आहे की परमेश्वर भूकंप आणू शकतो, जागा हादरवू शकतो.
I understand he can divide the sea and allow people to pass through on dry ground.
मला कल्पना आहे की तो समुद्र दुभांगून तिथं कोरडी जमीन करू शकतो.
I understand he is able to take some who would be thrown in the midst of a fiery furnace and keep them from even a small singe or the scent of smoke.
आणि मला कल्पना आहे की तो अग्नीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा राहून सुरक्षित मला ठेवू शकतो.
I understand it is a God who can take the hungry lions in the lion's den and turn them but into like friendly pets in the presence of God.
मला कल्पना आहे की भुकेले असे सिंहाच्या गुहेमध्ये टाकून सुद्धा तो त्या सिंहाचे तोंड बंद करू शकतो.
I understand I pray to one who could come before a tomb where a man has been dead for 4 days.
आणि मला कल्पना आहे जर मी त्या कबरेवर गेलो तर ती कबर जिच्यामध्ये 4 दिवस झाला मनुष्य मेलेला आहे.
And say, Lazarus, come forth.
आणि मला कल्पना आहे ज्यावेळेस मी बघितलं की त्यावेळेस येशू म्हणतो लाजर तू बाहेर आहे.
And he rises and he comes out of the grave.
आणि तो उठतो आणि तो त्या कबरेतून बाहेर येतो.
So I understand what God was pleased to do here is but a small symbol of his absolute sovereign power.
ही जागा हादरने हा एक चिन्ह होतं. त्या चिन्हाने परमेश्वर काय करू इच्छितो त्या प्रार्थनेद्वारे याची मला कल्पना आहे.
And if all God had done was to shake the room but not given them the boldness to continue to speak, their prayers would not have been answered.
पण जर फक्त परमेश्वराने प्रार्थनेद्वारे ती जागा हादरवली असती आणि त्यांना सुवार्ता प्रसार करण्यासाठी धीर आणि धैर्य जर दिलं नसतं तर त्या प्रार्थनेमध्ये काहीतरी खोट आहे.
Sometimes it seems these days people are more inclined to pray for the room to shake.
आणि आत्ता आत्ताच्या प्रार्थनेमध्ये बरेच लोक अशी प्रार्थना करतात किंवा असे अपेक्षा करतात प्रार्थनेद्वारे की जागा हादरली जावी.
To pray for some unique momentary physical miraculous experience.
किंवा अशी प्रार्थना करतात की एक तात्पुरती लाक्षणिक अशी गोष्ट त्यांच्या जीवनामध्ये व्हावी की जे अद्भुत असं चिन्ह पण तात्पुरतं असं व्हावं.
Rather than praying that God by his spirit would give them the strength to be faithful.
पण ही प्रार्थना करत नाही की त्यांना परमेश्वराने धैर्य द्यावं आणि निडरपणाने सुवार्त सांगण्यासाठी त्यांना उभं करावं.
This prayer received a remarkable response.
आणि ही प्रार्थना जी प्रेषित लोकांनी केली होती त्याला परमेश्वराने उत्तर दिलं एक अद्भुत आणि लक्षणीय प्रकारे.
And not because the place shook, but because God answered their prayer for boldness.
यासाठी नाही की ती जागा हादरली पण परमेश्वराने त्यांना धैर्य दिलं आणि धीर दिलं.
The scriptures remind us that even someone such as the apostle Paul,
परमेश्वर आपल्याला पुन्हा एकदा स्मरण करून सांगतो की पाऊल प्रेषित पाऊल
having already served in ministry and taught and preached in many places,
आणि बऱ्याच ह्याच्यामध्ये वचनामध्ये त्यांनी सेवा केली आणि बऱ्याच प्रांतामध्ये सेवा केली.
He writes from Philippi to the church in Ephesus.
आणि तो फिलिपी मधून इफिसस चर्चला मंडळीला पत्र लिहितो.
He says, pray for me also that words would be given me in opening my mouth to boldly proclaim the mystery of the gospel for which I am ambassador in chains, that I may declare it boldly as I ought to speak. That's Ephesians 6:19-20.
इफिसकरास पत्र याचा 6:19-20. माझ्यासाठी विनवणी करा की ज्या सुवार्तेपायी बेडा टोकलेला मी वकील आहे तिचे रहस्य उघडपणे कळवण्यासाठी मी तोंड उघडील तेव्हा मला शब्द सुचावेत. यासाठी की जसे बोलायला हवे तसे मला उघडपणे बोलता यावे.
So the apostles in Acts 4 are praying for themselves that God would give them boldness.
आणि प्रेषितांची कृत्ये 4 अध्यायामध्ये प्रेषित लोक प्रार्थना करत आहेत की परमेश्वराने त्यांना निडर बनवावं, धैर्य द्यावं की जेणेकरून ते सुवार्ता करू प्रचार करू शकतील.
Paul is requesting of the church in Ephesus that they would pray for him that he would speak with boldness.
आणि पॉल सुद्धा इफिसकराच्या मंडळीला प्रार्थना देतोय आणि सांगतोय की तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा की मी उघडपणे परमेश्वराचं वचन धैर्याने बोलू शकेल.
If these apostles needed the help of the Holy Spirit to give them boldness to speak, how much more do you and I?
जर पावलासारखे आणि या प्रेषितांसारखे जर लोक आहेत की ज्यांना धीराची गरज आहे आणि त्यासाठी ते प्रार्थना करत आहेत तर मग आपल्याला त्याची किती गरज आहे.
Like them, we live here in the midst of a people who don't want to really hear about Jesus.
त्यांच्यासारखे आपण सुद्धा अशा लोकांमध्ये राहतो की ज्यांना येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगणं किंवा ऐकणं पसंत नाहीये.
Because of the glorious singularity of salvation that we proclaim, that salvation is in Christ alone and no other.
कारण फक्त येशू ख्रिस्तच मध्ये तारण आहे याची घोषणा आपण करतो.
And there is one God, one living God, who has revealed himself, Father, Son, and Holy Spirit in the Scripture.
आणि एक परमेश्वर आहे आणि तो पिता पुत्र आणि पवित्र आत्म्यामध्ये पवित्र वचनामधून दाखवला गेलेला आहे.
Not only is the world not ready to hear and not ready to agree, they will oft get angry in response.
त्यामुळे हे सर्व जग हे ऐकायला हे सत्य ऐकायला तयार नाहीये इतकंच नव्हे तर ते त्याचा द्वेष सुद्धा करतात.
And I think that we can expect even in the days to come that things will continue to get harder.
आणि आपण असं सुद्धा करू शकतो अपेक्षा करतो की नंतरची जी परिस्थिती आहे ह्यापेक्षाही अधिक कठीण होणार आहे.
Many of us have lived and been in the sphere of India long enough to see the winds of political influence and change getting very strong against us.
आपण आता या भारत देश भारत वर्षामध्ये बरेच वर्ष राहिलेलो आहे त्यामुळे आपल्याला कल्पना आहे की राजकीय परिस्थिती आणि भार कशा प्रकारे वाढत आहे आणि तो कसा विघातक बनत आहे.
And so brothers and sisters, like them, we are going to need to be filled with the Spirit that we will continue to speak the gospel of Jesus Christ with boldness.
माझ्या बंधू भगिनींनो त्या प्रेषितांसारखेच आपल्याला सुद्धा या प्रार्थनेची धीराची आणि धैर्याची गरज आहे.
Let us now look at some of the characteristics of this prayer that received such a remarkable response.
आणि आपण जी प्रार्थना आता आपण वाचली त्या प्रार्थनेचे काही विशेष असे मुद्दे किंवा त्या प्रार्थनेचे गुण आपण बघूया.
The first thing that I want us to take note of is that it comes in a way that it rightly reveres God for who he is.
आणि ही अशी प्रार्थना होती सर्वप्रथम आपण हे बघतो की ह्या प्रार्थनेमध्ये एक उत्तम रीतीने विशेष करून आदर असा परमेश्वराविषयी प्रकट केला गेलेला आहे.
In the translation that I'm using it says the word sovereign Lord. What does yours say?
Which verse, sir?
We're in verse 24 as the prayer begins.
Swami.
Yeah.
The Lord, only Lord.
Yeah. This is a much less commonly used word in the New Testament.
आणि इंग्लिश मध्ये सावरिन लॉर्ड म्हणजे सार्वभौमक परमेश्वर असा स्वामी असा शब्द आहे. मराठी मध्ये फक्त स्वामी हा शब्द आहे 24 वचनामध्ये.
The word Greek there is despotes.
आणि तिथं जो शब्द ग्रीक भाषेमध्ये आहे तो आहे डेस्पॉट.
It carries this sense, the one who is the absolute ruler and master.
एक हा असा एक शब्द आहे की ज्याच्यामध्ये असं दर्शवलं जातं की एक असा व्यक्ती की जो सर्वोच्च शासक आहे महामहिम आहे.
I don't know if you've ever had the experience of having to go to some government office to get something accomplished.
मला माहित नाही तुम्हाला अनुभव असेल की तुम्ही गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये किंवा शासकीय ऑफिसमध्ये कधी गेला असाल तर.
They may say you need to get this document or you need to get this signature.
आणि ते तुम्हाला सांगतात की हे कागदपत्र पाहिजे हे ते सही लागेल हे पाहिजे ते पाहिजे असं सांगत असतात.
And in my experience I go to the person they tell me I should meet and I explain what I need.
आणि माझ्या अनुभवामध्ये बरेच वेळेस ज्यावेळेस मी गेलो होतो त्यावेळेस एका व्यक्तीकडे जातो आणि तो मला सांगतो की हे कागदपत्र पाहिजेत.
एंड आफ्टर लॉंग टाइम एक्सप्लेनिंग एव्हरीथिंग दे से टू मी सॉरी सर आय कॅनॉट डू दॅट गो अँड सी दिस फेलो.
आणि त्यानंतर ते सर्व सांगून झाल्यानंतर ते मला सांगतात की हे माझं काम नाहीये दुसरा जाऊन बघ.
Him also I tell the whole thing, this is why I come here, I met that fellow, he sent me to you, can you please sign.
आणि मग दुसऱ्या माणसाला जाऊन पूर्णपणे तिथलं सगळं परत कथा सांगत झाल्यानंतर इथं सही करायला सांगतो मी त्यांना.
Sorry sir, also I cannot sign that when you must go and meet my supervisor.
आणि मग ते म्हणतात की नाही मी नाही करू शकत माझ्या साहेबाला जाऊन भेटा.
And sometime after 20 hours finally he reached the fellow who has the authority to sign that one.
आणि त्यानंतर 20 तासाच्या या प्रयत्नानंतर ज्यावेळेस मी साहेबाकडे जातो तो खरोखर सही घेण्यास पात्र आहे.
What an amazing thing. We go not to one who simply has one level of authority in one place, but one who has all authority in heaven and earth.
मग एक अधिकारी एवढे साहेब आहे तुम्हाला इतकं फिरवतोय तो जो सर्वोच्च शासक आहे त्याच काय.
The sense of this word is he who has all authority and does not answer to anyone else.
एक असा सर्वोच्च शासक की जो कोणत्याही परिस्थितीमध्ये कुणालाही जबाब द्यायला किंवा जबाबदार नाहीये.
His the senior most person would never come to him and say why did you do why did you allow.
कारण त्यांच्या वरती दुसरा कोणी सीनियर अधिकारी नाहीये की जो त्याला येऊन विचारल की तू असं का केलंस.
God himself, if you want to think in that way, is the absolute utter senior sovereign most.
आणि तोच परमेश्वरच सर्वोच्च असा राज्यकर्ता किंवा शासक आहे.
All other authorities he does not even need their counsel or participation. He alone independently is Lord.
आणि दुसरे जे अधिकारी आहेत त्यांची सल्ला किंवा मसलत घेण्याची काहीही त्याला कधीही गरज भासत नाही. तो स्वतंत्र सर्वोच्च स्वच्छाधारी असा शासक आहे.
The power of God was often shocking to the people in the days of the New Testament.
हे परमेश्वराचं सामर्थ्य खरोखरच लोकांना अचंबित असं करणार होतं.
In asking the apostles earlier in Acts chapter 4, how did you heal this lame man?
आणि ह्याच चौथ्या अध्यायामध्ये पहिल्यांदा त्यांनी प्रेषितांना विचारलं होतं की तुम्ही ह्या माणसाला बरं कसं काय केलं.
In Acts 4 verse 7 they said by what power or what name did you do this.
आणि चौथा अध्याय सातवं वचन प्रेषितांच्या कृत्यामध्ये त्यांनी विचारलं की कोणत्या सामर्थ्याने आणि कोणत्या नावाने हे अद्भुत कृत्य तुम्ही करत आहात.
And there is but one answer. This is done in the power of God in the name of Jesus Christ.
आणि फक्त एकच त्याला उत्तर आहे हे परमेश्वराच्या सामर्थ्याने आणि येशू ख्रिस्ताच्या नावाने हे अद्भुत कृत्य होत आहे.
Even to give us a sense of the greatness of our great God and Father that we pray to.
आणि एक आपल्याला सेन्स अर्थ
आयडिया
हा अर्थ किंवा कल्पना असावी की कोणत्या कोणत्या परमेश्वराला आपण प्रार्थना करत आहोत.
First Timothy chapter 6 verse 15 and 16 says this.
पहिला तिमोथी याचा सहावा अध्याय आणि 15 आणि 16 वचन या प्रकारे सांगतं.
Which he will display at the proper time, he who is the blessed and only sovereign, the king of kings and the lord of lords, who alone has immortality, who dwells in unapproachable light, whom no one has ever seen or can see, to him be honor and eternal dominion forever. Amen.
जो धन्य व एकच अधिपती राजांचा राजा प्रभूंचा प्रभू ज्या एकालाच अमरत्व आहे जो अगम्य प्रकाशात राहतो ज्याला कोणी माणसाने पाहिले नाही आणि कोणी पाहू शकत नाही तो त्याचे प्रगट होणे यथाकाळी दाखवेल त्याला सन्मान पराक्रम युगानयुग आहे.
All of these people think that somehow they can walk up this hill and visit this temple.
आणि काही लोक असे विचार करतात की हे डोंगर चढून जाऊ आणि या मंदिराला भेट देऊ.
And somehow there they will get their darshan and see their god or something like this.
आणि नंतर त्यांना असं वाटतं की त्यांना त्यावेळेस तिथं दर्शन मिळेल किंवा ते परमेश्वराला बघतील.
The true god dwells in unapproachable light.
आणि खरा परमेश्वर एक अशा अगम्य प्रकाशामध्ये राहतो जिथं तुम्ही जाऊ सुद्धा शकत नाही.
No one has seen or can see.
कोणी त्यांना बघू शकत नाही किंवा कोणी पाहू शकत नाही.
When you see this, you understand that the God who has revealed himself in the Word and in Christ.
आणि ज्यावेळेस तुम्ही हे बघता त्यावेळेस तुम्ही लक्षात घ्या की त्या परमेश्वराला परमेश्वराने पवित्र आत्म्याद्वारे ख्रिस्ताद्वारे प्रकट केलेला आहे.
Cannot be compared with any of the gods of the minds of men.
आणि मग मनुष्याच्या कल्पनेतून बनवलेल्या दैवान सांगती ह्या ख्रिस्ताला तुम्ही तुलना करू शकत नाही.
Our God has all authority and all power.
आपल्या परमेश्वराकडे सर्व सामर्थ्य आणि सर्व ताकद आहे.
I'm reminded of these beautiful words in Psalm 135 verse 6.
आणि स्तोत्र संहिता 135 आणि 6 वचनामध्ये मला हे स्मरण होतं की
Whatever the Lord pleases, he does. In heaven and on earth and in all the deeps.
परमेश्वराला जे काही बरे वाटते तो ते आकाशात पृथ्वीत समुद्रात व सर्व जलाशयात करतो.
सो इन ऑल ऑफ द ट्रेडिशन्स अँड रिलिजन्स ऑफ मेन
आणि मनुष्याची परंपरा आणि सर्व प्रकारचे त्यांची धार्मिक विधी.
समटाइम्स यू हॅव अ गॉड ऑफ द हिल्स
आणि काय काय वेळेस तुम्हाला डोंगरावरचा देव असं दिसून येईल.
अ गॉड ऑफ द व्हॅलीज
आणि मग दरी मधला देव दिसून येईल.
अ गॉड ऑफ द सी
किंवा मग समुद्राचा देव दिसून येईल.
अ गॉड ऑफ द स्काय
किंवा मग आकाशाचा देव दिसून येईल.
Word of God tells us there is one true God who is God of all of it.
आणि परमेश्वराचं वचन सांगतं एकच परमेश्वर आहे आणि तो या सर्वांचा परमेश्वर आहे.
And not merely God in name but God in power and practice. He does all that he pleases.
तो फक्त नावाचाच परमेश्वर नाहीये तो तो सामर्थ्याचा आणि शक्तीचा परमेश्वर आहे.
So the prayer that received such remarkable results, it rightly reveres God for who he is.
आणि मग अशा प्रकारे आपण बघतो की ज्या प्रार्थनेला चांगलं प्रतिउत्तर परमेश्वराने दिलं त्यावरून आपल्याला कळून येतं की किती ती प्रार्थना किती विस्मरणीय अशी आहे.
The next aspect of this prayer, not only does it rightly revere God for who he is.
फक्त इतकंच नाहीये की ती त्या प्रार्थनेमध्ये आपण बघतो परमेश्वराचा आदर आणि सन्मान केला गेलेला आहे.
This prayer also richly remembers God for what he has done.
आणि तसं बघायला गेलं तर दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण हे पण बघतो या प्रार्थनेमध्ये की या प्रार्थनेमध्ये एक स्मरण आहे आणि विपुलतेचं स्मरण आहे की परमेश्वराने किती सामर्थ्याने अद्भुत कृत्य केली याबद्दल अचंबित होणे.
We consider who he is and what he has done.
आणि आपण हे बघतो की तो कोण आहे आणि त्याने काय केलं आहे.
In Acts 4:24 it said, Sovereign Lord who made heaven and the earth and the sea and everything in them.
सार्वभौमिक स्वामी आपण बघतो 4:24 वचनामध्ये त्याने आकाश पृथ्वी आणि समुद्र बनवलं.
Sometimes we get confused because of the flow of the language.
आणि काय काय वेळेस ती भाषा जी प्रकारे वापरली आहे त्या भाषेमुळे आपण गोंधळात पडू शकतो.
We think it says he made the sea and everything in it.
आणि आपल्याला असं वाटतं की आकाश पृथ्वी आणि समुद्र बनवले.
But it actually says he made the heavens, the earth, the sea and all that is in them.
आणि मग त्या प्रकारे असं म्हटलेलं आहे की आकाश पृथ्वी आणि समुद्र आणि त्याच्यामध्ये जे सर्व काही आहे म्हणजे आकाशात जे काय आहे ते सुद्धा पृथ्वीवर जे काय आहे ते सुद्धा समुद्रामध्ये जे काय आहे ते सुद्धा.
सो एव्हरी बीइंग विजिबल अँड इनविजिबल वॉज ओनली मेड बाय गॉड.
आणि जे काही व्यक्तित्व आहे, अदृश्य आणि सदृश्य जीव आहे, ते सर्व परमेश्वराने बनवले आहे.
Whether it be spiritual or physical, it is all from God.
जे काही आत्मिक आहे आणि जे काही शारीरिक आहे ते सर्व परमेश्वराने बनवलं आहे.
Indeed, everything that exists, every star in the sky, every molecule of oxygen, everything from God.
आणि आकाशातले तारे किंवा जे काही मोठ्या प्रमाणात आहे किंवा महान आहे असं किंवा एकदम जे सूक्ष्म आहे ते सर्व काही परमेश्वराने बनवलं आहे.
And consider how challenging things are for men.
आणि मग तुम्ही विचार करा मनुष्यासाठी किती कठोर परिश्रमाची गोष्ट होऊ शकते.
Sometimes in my experience, when I see someone repairing a section of the road,
आणि जर ज्यावेळेस मी बघतो माझ्या अनुभवातून की रस्त्यावर जे खड्डे पडलेले आहेत ते कोणतरी रिपेअर करत आहे.
Seems like it takes years to simply repair one section of the road for men.
Asa vatto ki ke varshanu varsha dale te khadde repair ch hot ahe.
They build big buildings.
Ani barach velas apan bagto ki mothe mothe imarati ubhe kele gelela ahe.
But they do not build it in a day.
Pan tya mothe imarati eka divsamade banavle gelela nahiye.
In order to build it, they need many people to participate.
आणि ते इमारत बनवण्यासाठी बऱ्याच लोकांची त्यांना गरज असते.
When God established the fullness of the visible universe that we see,
आणि सदृश्य असं जे सर्व जग परमेश्वराने ज्यावेळेस बनवलं,
He brought it into existence by His word.
आणि ते एका शब्दाने त्यांनी ते सर्व जग अस्तित्वात आणलं.
When He said, "Let there be light," there was light.
आणि ज्यावेळेस तो म्हटला की प्रकाश हो आणि प्रकाश झाला.
And I will tell you this, don't let anyone ever say to you,
आणि मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की तुम्हाला कोणी असं म्हणू नये,
it took the Lord 7 days or 6 days to create.
आणि परमेश्वराला 7 दिवस लागले बनवण्यासाठी.
If he had been pleased, he could have finished all in one moment.
आणि जर तुम्हाला परमेश्वराला वाटलं असतं ते एका क्षणामध्ये सर्व काही बनलं असतं.
The right language is, it pleased God to create all that we see in 6 days, because the seventh was resting. 6 days of creation.
आणि मग खरी भाषा अशा प्रकारे वापरली गेली पाहिजे की हे परमेश्वराला प्रसन्न वाटलं, उत्तम वाटलं की परमेश्वराने 6 दिवसांमध्ये सर्व जग बनवलं आणि 7व्या दिवशी विश्राम घेतला.
So know this very clearly.
आणि हे व्यवस्थितपणे समजून घ्या.
Any request that I might make of my God,
आणि जी विनंती मी परमेश्वराला करू इच्छितो,
will any of those things be difficult for him?
आणि तुम्हाला काय वाटतं की ते परमेश्वरासाठी कठीण असत?
We all know Jeremiah 32:17.
आपल्याला माहिती आहे यिर्मयाह 32:17
gives us this reminder from looking at God's creation.
आणि आपल्याला स्मरण देऊ करतो हे वचन ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या त्या सृष्टीकडे बघतो.
It says, "O Lord God, You have made the heavens and the earth by your great power and by your outstretched arm. Nothing is too difficult, nothing is too hard for you."
आणि त्यावेळेस तो अचंबित होऊन म्हणतो की हे परमेश्वरा, हे तू सर्व तुझ्या हाताने बनवलं आहे, तुझ्यासाठी काहीही कठीण नाही.
That is absolutely nothing.
आणि ते खरोखरच कठीण नाही.
But we must always remember, of course, when we pray, it's not my will but His will be done.
आपल्याला हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्यावेळेस आपण प्रार्थना करू तर आपली इच्छा नाही तर परमेश्वराची इच्छा त्यामध्ये पूर्ण व्हावी.
But whatever I request, I set before Him, I can have full confidence in His power if He pleases.
आणि जे काही मला वाटतं ते मी परमेश्वराकडे माझं मानणं म्हणणं किंवा विनंती मांडू शकतो आणि तो त्याच्या सामर्थ्यामध्ये जर त्याला प्रसन्न आणि उत्तम वाटलं त्याच्या इच्छे विरुद्ध ते नसल तो नक्कीच ते पूर्ण करणार.
Is it possible that God could make the sun go backwards in the sky?
काय शक्य आहे की सूर्याला परमेश्वर मागे पाठवू शकतो?
Is it possible that God could cause a virgin to give birth?
आणि हे शक्य आहे का की एका कुमारीला तो गर्भवती करू शकतो?
Yes, it is.
हा हे शक्य आहे.
The scripture testifies to those accomplishments and displays of power.
आणि शास्त्र याच्याबद्दल आपल्याला पुरावा देतं की हे परमेश्वराला शक्य आहे.
So is there any sinner that God cannot save?
असा कोणता पापी आहे ज्याला परमेश्वर वाचवू शकत नाही?
Is there anyone who is beyond the power of God's purposes?
आणि असा कोणता व्यक्ती आहे की जो परमेश्वराच्या सामर्थ्याच्या पलीकडे आहे?
Do you know if God was pleased, he could save unto Christ even the prime minister.
आणि जर परमेश्वराची इच्छा असेल तर नक्कीच परमेश्वरच्या येशू ख्रिस्ताच्या कृपेद्वारे आपले पंतप्रधान सुद्धा तारले जातील.
Some of you are having a momentary doubt.
तुम्हाला बहुतेक तुम्हाला शंका असेल की नाही तो नाही.
But that doubt is because again we know the confusion and deception the fellow lives in.
आणि आपल्याला माहिती आहे कारण तो स्वतः किती कन्फ्युज स्टेट मध्ये आहे आणि किती विक्षिप्तपणे वागत आहे आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे आपल्याला बहुतेक शंका असू शकते की बहुतेक याला कधी तारण भेटणार नाही.
Do not doubt the power of God.
नाही, पण परमेश्वराच्या अद्भुत कृत्यावर आणि परमेश्वराच्या सामर्थ्यावर तुम्ही शंका घेऊ नका.
He has been pleased to make many enemies of the cross champions of the message of Christ.
जे क्रूसाचे शत्रू होते त्यांना परमेश्वराने क्रूसाचे सेवक बनवलेले आहे.
So when we think of this, oh, we richly remember what he has done.
आणि ज्या वेळेस आपण या प्रार्थनेकडे बघतो त्यावेळेस आपल्याला कळतं की परमेश्वराने त्याच्या सामर्थ्याने एक शासक म्हणून काय काय केलेलं आहे.
And not only in the testimony of the scripture, God is mercifully in our own experience given us much reason to be confident in his power.
आणि त्या फक्त परमेश्वराच्या शास्त्रलेखातून नाही तर आपल्याला याच्या सुद्धा कळतं की परमेश्वर किती अद्भुत कृत्य करू शकतो.
If any of us who are here this morning are in Christ Jesus, it is by his power.
आज आपण इथे परमेश्वर येशू ख्रिस्तामध्ये आहे ही सुद्धा एक अद्भुत अशी गोष्ट आहे.
We who were spiritually dead in our trespasses and sin, he made alive in Christ Jesus.
आपण जे आत्म्यामध्ये मेलेले होतो पापामध्ये मेलेले होतो त्यांना परमेश्वराने पवित्र आत्म्याने जागरूक आणि जिवंत केलेला आहे.
We who were by nature children of wrath,
जे आपण क्रोधाचे संतान होतो
he has made us a new creation in Christ Jesus.
आणि परमेश्वरामध्ये परमेश्वर येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला त्याने नवी उत्पत्ती केलेली आहे.
And heirs and joint heirs of glory with Christ.
आणि आपल्याला वारिस आणि खरोखर येशू ख्रिस्तामध्ये वारिस बनवलेला आहे.
If God can do those things for us,
जर परमेश्वर हे आपल्यासाठी करू शकतो तर
and in so many simple and practical ways God has met our needs from time to time.
आणि अशा सोप्या आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर परमेश्वराने वेळोवेळी आपल्याला त्याचं जो सामर्थ्य आहे ते दाखवून दिलेलं आहे.
When we pray for food, it is food we want.
आपण प्रार्थना करतो आणि आपल्याला भोजनासाठी प्रार्थना करतो आणि भोजन मिळतं.
If I pray for food and then there's an earthquake, I am not so happy.
आणि जर मी भोजनासाठी प्रार्थना करतो आणि भूकंप होतोय तर मग मी केवढा खुश नाही आहे.
If I pray for recovery from sickness and simply there's an earthquake, still it is not serving my need.
आणि मी जर आजारपणामध्ये आहे आणि जर मी आजार माझा बरा होण्यासाठी प्रार्थना करतोय तर आजारपणा बरा होण्याऐवजी भूकंप होतोय तर मग त्याच्यामध्ये काय फायदा नाही.
So we remember the most important thing that's unfolding in this passage.
आणि आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जी लक्षणीय गोष्ट आहे जी या प्रार्थने शास्त्रपाठातून आपल्याला कळून येते.
Is there requesting boldness?
आणि ते विनंती करत आहेत प्रार्थनेमध्ये की त्यांना धीर आणि धैर्य मिळावं.
And God is giving them boldness.
आणि परमेश्वर त्यांना निडरता आणि धैर्य देत आहे.
Together with a simple reminder of his power.
आणि ते करताना परमेश्वर त्यांना हे पण दाखवून देत आहे की तो किती सामर्थ्यशाली आहे.
One thing often that prayers do.
आणि प्रार्थना बऱ्याच वेळेस ह्या गोष्टी करतात.
Is it also comes and it recounts revelation.
आणि ते पुढे येऊन प्रगटीकरणाविषयी वर्णन करतात.
It is scripturally sound and scripturally saturated.
Okay.
Filled with scripture.
ते जे प्रार्थना आहे त्या प्रार्थना शास्त्र लेखाद्वारे शास्त्र लेखामध्ये नियमशास्त्रामध्ये भरून गेलेल्या अशा आहेत.
Right in the middle of this prayer,
आणि ह्या प्रार्थनेच्या एकदम मध्यभागी तुम्ही बघाल,
they begin quoting to God Psalm chapter 2 verse 1 and 2.
आणि त्या प्रार्थनेमध्ये त्यांनी स्तोत्र दुसरं आणि दुसरं वचन त्यांनी सांगितलं आहे.
It is not because God has possibly forgotten that psalm.
आणि असं नाहीये की ते स्तोत्र पुन्हा एकदा परमेश्वर विसरला आहे म्हणून ते परमेश्वराला आठवण करून देत आहे.
इट्स दॅट वी नीड टू बी रेग्युलरली रिमाइंडेड ऑफ द थिंग्स द वर्ड ऑफ गॉड सेज.
आणि हे ह्याचाही कारण प्रार्थनेमध्ये सुद्धा परमेश्वराचं वचन आपल्या लक्षात आणि स्मरणात राहिलं पाहिजे म्हणून.
We need our thoughts to be guided by the word of God.
आपले विचार प्रार्थनेमध्ये मांडत असताना ते परमेश्वराच्या वचनाच्या चौकटीमध्ये बसले पाहिजेत यासाठी.
We need our hearts and emotions to be guided by the word of God.
आणि आपले हृदय आणि आपल्या भावना ज्या प्रार्थनेमध्ये आहेत ते सुद्धा परमेश्वराच्या शास्त्रलेखाच्या चौकटीत बसले पाहिजेत म्हणून.
If indeed our thoughts and our desires and our emotions are guided by the word of God,
ani jyavelas parmeshwaracha vachana dware aapla hruday aapla bhavna aapla vichar prakat kela jatat,
then you will find that your prayers are also according to the word of God.
jyavelas tumhi bagal ki tumcha prarthna he parmeshwaracha vachana nusar astat.
He has this absolute confidence of the purpose of God even in the pain that they are experiencing.
आणि तिथं आपण बघतो की परमेश्वराच्या नियोजनावर परमेश्वराच्या योजनेवर पूर्णपणे भरोसा ठेवून ते प्रार्थना करत आहेत.
In Acts chapter 4 verse 26 and 27.
आणि ज्यावेळेस आपण बघतो प्रेषितांची कृत्य चौथा अध्याय 26 आणि 27 वचन.
He speaks that prophecy of David concerning the Messiah.
आणि तिथं आपण बघतो दाविदाबद्दल केलेली भविष्यवाणी जी येशू ख्रिस्ताबद्दल होती.
It says basically together, everybody gathers together against your anointed in order to do their plan.
आणि काय लोक म्हणतात की बरेच लोक आहेत जे परमेश्वराच्या अभिषेकता विरुद्ध येऊन योजना आखतात.
Their plan is to try to bring an end to the name and ministry of Jesus.
आणि त्यांची योजना ही असते की परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या नावाने घोषणा करू नये म्हणून सर्व काही योजना आणि नियोजन ते बनवत असतात.
As they gather together and they crucify and kill our Savior.
आणि ज्यावेळेस ते एकत्र जमून सूडबुद्धीने त्यांनी ते विघातक पद्धतीने परमेश्वर येशू ख्रिस्ताला क्रूसावर मारण्याचा प्रयत्न केला.
And they think somehow they are coming against God's plan.
आणि त्यांना असं वाटत होतं की ते परमेश्वराच्या नियोजनाच्या विरोधामध्ये जात होते.
All of their efforts only serve God's plan.
आणि हे सर्व जे काही ते विरोधामध्ये करत होते ते खरं तसं पाहता परमेश्वर करण्याचा एक भाग होता हे नंतर आपल्याला दिसून येतं.
Indeed, he would through their action be the savior who bears the sins of his people.
आणि खरोखरच या सर्व विरोधांमधून सुद्धा आपण बघतो की ते नक्कीच परमेश्वर तिथं ख्रिस्त आपल्याला दाखवून येतो की तो तिथं उद्धारक म्हणून आलेला आहे.
They thought by putting an end to the life of Jesus they would put an end to the name of Jesus.
ज्यावेळेस त्यांना असं वाटलं की ख्रिस्ताला देल्या मारल्यानंतर बहुतेक ते परमेश्वराच्या विरोधामध्ये परमेश्वराचा नाश करू शकतील, योजनाचा नाश करू शकतील, पण तसं झालं नाही.
But even now in every continent of this world the name of Jesus is glorified.
Even atta sudda ya jagatlya pratyek prantamade parmeshwar yesu khristacha naam gaurvane ghetla jata.
God continues to accomplish his work bringing his people to salvation in Christ.
Parmeshwar atta sudda baryach lokanna taran det ahe.
Men think they can come against God's plans.
आणि मनुष्य हा विचार करतो की ते परमेश्वराच्या योजनेच्या विरोधामध्ये जाऊ शकतात.
Concerning all of this empty vain plotting of men.
आणि या सर्व व्यर्थ आणि रिकाम्या अशा ज्या परमेश्वराच्या लोक मनुष्याच्या योजना आहेत.
The next verse in Psalm 2 says he who sits in heaven laughs.
आणि जो स्तोत्र करता आहे तो दुसऱ्या अध्यायामध्ये असं म्हणतो की या व्यर्थ योजना ज्या मनुष्याच्या आहेत त्या बघून परमेश्वर हसत असतो.
You know the most mighty man would somehow raise their fist to God.
आणि जे बलशाली लोक आहेत ज्यांनी परमेश्वरा विरुद्ध मूठ उघडली.
You know, it is like one small ant coming to you and saying, I will push you over and destroy you.
Asha manje te asya prakarcha ahe ki ek mungi yeun tumhala mante ki mi tula thar marun takin.
To which you will say,
ha ani tyavelas tumhi kasa ase karala mungi kay hoti tar chiradli jay.
Who are you to attack me?
Ani mag tumhi mungila mhanu shakta ki tu mungi ahes, tu kay karu shaktes?
Now in the example I gave, you gave a little laugh.
Ani te udaharan mi yachyasathi dilay ki mala tumchyakadun thoda hasna pahijel hot.
But the difference between the strength of an ant and the strength of you is only this much.
Ani mungichi shakti ani tumchi shakti ya doni maryadit ahet he lakshat gya.
The difference between all of creation and God cannot be measured.
आणि तुमच्या या सृष्टीमधल्या लोकांची शक्ती आणि परमेश्वर ज्याने सृष्टीकर्ता परमेश्वर बनवला आहे त्याची शक्ती याच्यामध्ये अमर्यादित असीमित असं अंतर आहे.
When we have our minds fixed on the scriptures like this,
ज्यावेळेस आपण आपलं मन अशा प्रकारच्या शास्त्र लेखावर केंद्रित करतो,
we recognize reality.
त्यावेळेस आपल्याला एक सच्चाई समोर येते.
And that is that at every moment,
आणि प्रत्येक वेळी,
in every place,
प्रत्येक जागेवर,
at all times,
आणि प्रत्येक वेळानुसार,
God is in control.
परमेश्वर नियंत्रणामध्ये आहे.
That he works all things after the counsel of his will.
आणि त्याच्या इच्छेप्रमाणे सर्व काही तो करून घेत असतो.
Even when for a moment it appears the enemy is winning,
आणि अशा वेळेस काही वाटू शकतं की तुमचा शत्रू तुमच्यावर वळचण होत आहे.
Acts 4:28 reminds us of this.
प्रेषितांची कृत्य 14:28 वचन आपल्याला स्मरणामध्ये हे दाखवतं की
they have gathered together to do what your hand and your plan predestined to take place.
जे काही घडावे तुझ्या संकल्पनाने तुझ्या स्वहस्ताने जे पूर्वी योजले होते तेच घडत आहे.
I do not know how many days God has allotted to me.
मला माहित नाहीये की इथून पुढे किती दिवस परमेश्वराने मला या जगामध्ये राहायचं योजलेलं आहे.
I don't know if I'll die peacefully in the bed or at the hands of wicked men.
मला माहित नाही की मी बेडवर आरामातपणे मरल किंवा कोणी शत्रू मला ठार मारल.
But I know this, however it comes,
मला एक गोष्ट माहिती आहे कशा प्रकारे मृत्यू येऊ दे.
It is exactly as God has planned.
आणि ते कशा प्रकारे असेल ते परमेश्वराच्या योजनेप्रमाणेच होणार.
Even though those though sometimes that confuses us.
आणि ते गोष्ट काही वेळेस आपल्याला गोंधळात टाकू शकते या गोष्टी.
Things happen in our life and we say, Lord, I don't understand, what is this?
आणि मग काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये अचानक होतात आणि आपण म्हणतो हे परमेश्वरा हे काय झालं.
But this much we know.
पण हे गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
God works all things together for good.
आणि परमेश्वर सर्व गोष्टी तुमच्यासाठी विशेष करून उत्तमच करतो.
To those who love God and are called according to his purpose.
विशेष करून त्यांच्यावर जे परमेश्वरावर प्रेम करतात आणि ज्यांना परमेश्वराने बोलावलेलं आहे.
Sometimes we will say we have a doubt.
आणि काही वेळेस आपण असं म्हणू शकतो की मला शंका आहे.
I don't understand how this circumstance can ever be worked for my good.
आणि मला माहित आहे की आता ही अडचण आहे आणि ही अडचण माझ्यासाठी लाभदायक कशी होणार.
And that is true. You do not understand.
आणि ते बरोबर आहे, खरोखर तुम्हाला माहिती नाहीये.
But he understands.
पण त्याला माहिती आहे.
Child doesn't understand why when you flip the switch the light comes on.
आणि एका छोट्या मुलाला माहित नाहीये की ज्यावेळेस तुम्ही लाईटचं बटन दाबता तर लाईट चालू होते, हे त्याला कल्पना नाहीये.
इवन इफ ही डझंट अंडरस्टँड व्हेन ही पुट्स द स्विच व्हॉट हॅपन्स.
आणि जरी त्यांनी त्याला समजलं नाहीये, त्यांनी स्विच दाबला तरी काय होतं.
अंडरस्टँडिंग इज नॉट नेसेसरी.
आणि प्रत्येक गोष्ट माहित असलंच पाहिजे असं गरजेचं नाहीये.
ओनली पॉवर इज नेसेसरी.
आणि फक्त सामर्थ्य महत्वाचं आहे.
अँड गॉड हॅज नो लॅक ऑफ पॉवर.
आणि परमेश्वराकडे ते सामर्थ्य विपुल त्याने.
सो आय डोंट हॅव टू अंडरस्टँड द डिफिकल्टी आय एम फेसिंग इन डिटेल.
त्यामुळे प्रत्येक वेळेस माझ्या जीवनामध्ये अडीअडचणी येतात, सगळ्यात अडीअडचणीमधून काय होणार आहे हे मला समजण्याची गरज नाही.
I simply trust my God completely.
मी फक्त परमेश्वरावर माझा विश्वास ठेवतो.
We also see that this prayer.
आणि नंतर मग आपण हे पण बघतो की तिथं
requests resources.
आणि तिथं जी विनंती केलेली आहे त्या विनंतीमध्ये स्रोत सुद्धा पुरवलेले आहेत.
To continue to fulfill the work of God entrusted to them.
आणि जे काही तिथं परमेश्वराने सेवा त्यांना देऊ केलेली आहे ते पूर्ण करण्यासाठी लागणारे सर्व साधन सामग्री परमेश्वरानेच पुरवलेली आहे.
And I find this prayer request very interesting.
आणि मी बघतो ज्यावेळेस हा शास्त्र पाठामध्ये ही प्रार्थना आहे खरोखरच उल्लेखनीय अशी आहे.
Verse 29 of Acts 4.
आणि जर तुम्ही 29वं वचन त्यामध्ये बघाल.
And now Lord look upon their threats and grant to your servants to continue to speak the word of God with all boldness.
आणि ते म्हणतात की हे प्रभू तू त्यांच्या धमकवण्याकडे पहा. 29वं वचन म्हणतं आणि बरे करण्याकरिता तू आपला हात लांब करत असता आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर. 30वं वचन.
Sometimes I wonder about our own weaknesses.
आणि बऱ्याच वेळेस मी मला आश्चर्य वाटतं की आपण किती अशक्त आहोत.
Would we be praying for boldness to speak or protection when we speak?
आणि काय काय वेळेस आपण धैर्याने वचन बोलावं यासाठी प्रार्थना करू किंवा जे संकट येईल त्या संकटामधून रक्षण आपलं व्हावं यासाठी आपण प्रार्थना करू.
They don't pray that God keeps them from persecution.
आणि ते असं म्हणत नाही छळापासून मला वाचवा हे परमेश्वरा.
They don't pray that God keeps them from prison.
आणि ते असं प्रार्थना करत नाही मला अटक होऊ नये म्हणून परमेश्वरा तू काहीतरी अद्भुत कृत्य कर.
They pray that God will give them the boldness to continue to do what might bring persecution and prison.
आणि त्या छळामध्ये असून सुद्धा त्यांच्या समोर तिथं डेंजर असून सुद्धा ते प्रार्थना करत आहेत की परमेश्वरा तू आम्हाला धैर्य दे तुझं वचन सुवार्ता विश्वासपणे सांगण्यासाठी.
They consider the service of God more important than the servant of God.
आणि त्यांनी परमेश्वराची सेवा याला जास्त महत्व दिलं, परमेश्वराचे सेवक जे आहेत त्यांना महत्व दिलं नाही.
We know that in the life of Paul he oft experienced things we hope never to.
आणि आपण बघतो की पावलाच्या जीवनामध्ये अशा बऱ्याच घटना घडल्या की ज्या आपल्याला आपल्या जीवनामध्ये घडू अशा वाटत नाही.
Beatings, imprisonments, shipwrecks.
आणि तो बघतो की मारहाण त्याला झालेली आहे, अटक त्याला झालेली आहे, तो समुद्रामध्ये तुफानामध्ये अडकलेला आहे.
Hunger, poorly clothed, sleepless nights.
आणि मग तो बऱ्याच वेळेस न झोपता त्याने दिवस रात्र घालवलेले आहेत. बऱ्याच वेळेस त्याच्या त्याला फार छळामध्ये अडचणीमधून जावं लागत आहे.
Such a different approach than many today.
आणि बऱ्याच वेळेस हा जो प्रयास आहे विचार करण्याची प्रक्रिया आहे आत्ताच्या विचार करण्याच्या प्रक्रियेपासून वेगळी आहे.
These days the prayers are more often.
आत्ताची प्रार्थना अशा प्रकारे बऱ्याच वेळेस असते.
God protect us as we go.
आणि परमेश्वरा तू माझं रक्षण कर जर मी आता चाललेलो आहे.
God provide for us so that we can go.
परमेश्वरा मला तू पुरवठा कर कारण मी आता चाललेलो आहे.
But you look at Paul, he says even if nothing is there I'm going.
आणि पावलाकडे जर तुम्ही बघितलं पाऊल म्हणतो की मला इथं काय भेटलं नाही तरी चालेल तरी पण मी चाललोच आहे.
If I am put in the prison for what I proclaim,
ज्या परमेश्वराची सुवर्त करण्यासाठी मला जर अटक झाली तर
then in the prison I will speak of Christ.
तर मग मी जेल मध्ये सुद्धा परमेश्वराचं वचन सांगेल.
God may save the prison warden.
आणि मग त्या प्रकारच्या सेवेद्वारे आपण बघतो ते एका जेलरला सुद्धा परमेश्वराने तारण देऊ केलेलं आहे.
He may save my fellow prisoners.
आणि बहुतेक माझ्या बरोबर जे कैदी आहेत त्यांना सुद्धा परमेश्वराच्या सुवर्तेमुळे तारण मिळू शकतं.
Paul and Silas did not think themselves abandoned by God as they were put in the prison.
Paul आणि सायलस जे होते त्यावेळेस ज्यांना कैदेमध्ये टाकलं त्यावेळेस त्यांना कधीच असं वाटलं नाही की परमेश्वराने त्यांना सोडून दिलेलं आहे.
Whether they rejoiced and sang to the Lord.
आणि त्या काळामध्ये सुद्धा त्यांनी आनंद व्यक्त केला आणि परमेश्वराची स्तुती सुमने गायली.
In chapter 5 of the book of Acts.
प्रेषितांची कृत्य पाचवा अध्याय मध्ये.
The apostles would be called in again.
आणि परत पुन्हा एकदा प्रेषित लोकांना बोलावण्यात येईल.
This time the warning becomes physical.
आणि त्यानंतर त्यांना शारीरिकपणे धमकवण्यात येईल.
Not merely threatened, now they are beaten.
आणि नुसतं तोंडाने धमकवलं नाही तर दोन चार फटके मारून त्यांना थमकवण्यात आलेलं आहे.
And it says in verse 41 of Acts chapter 5.
आणि प्रेषितांची कृत्याचा पाचवा अध्याय आणि 41 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की
they left the presence of the council rejoicing that they were counted worthy to suffer dishonor for the sake of the name and every day in the temple and from house to house they did not cease to teach and preach. आणि
तर आपल्या नावाकरिता आपल्या अपमानास पात्र ठरण्यात आलो म्हणून ते आनंद करीत न्याय सभेकडून निघून गेले आणि दररोज मंदिरात व घरोघरी शिकवण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविण्याचे त्यांनी सोडले नाही. आणि किती विलक्षणी अशी विचार आहेत ज्यावेळेस आपण याचा विचार करतो.
I think we will praise God if we did not get beaten.
आपण परमेश्वराची प्रशंसा करू स्तुती करू जर आपल्याला मारहाण झाली नाही तर.
Their rejoicing is because they were worthy to be beaten for the name of Jesus.
आणि ते आनंद करत होते की त्यांना त्या अपमानासाठी मारहाण करण्यासाठी पात्र समजण्यात आलं म्हणून.
And because of God's answer to their prayer.
आणि त्या प्रश्नाच्या प्रार्थनेच्या परमेश्वराने दिलेल्या उत्तरामुळे
the lack of protection
त्या संरक्षण नसलेल्या अशा ज्या घटना आहेत
did not reduce their boldness and continuing to speak in the name of
God. सुरक्षा तिथं नसल्यामुळे त्यांना अमर्यादित अशी परमेश्वराची सुवर्ता सांगण्याची संधी त्यांना मिळाली.
And God was pleased to answer their prayer.
आणि परमेश्वराला खरोखरच हे प्रसन्न वाटलं आणि परमेश्वराने त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं.
Now in their case also he would stretch out his hand and he would heal the sick and the blind and those in need.
आणि आपण बघतो की तिथं सांगितलेलं आहे की ते हात वरती करतील आणि बऱ्याच लोकांना बरं करतील.
That would be a confirming witness to them of the power of God and that Jesus has risen from the dead.
ते चिन्ह होतं त्यांच्यासाठी की ते खरोखरच परमेश्वराचं सामर्थ्य तिथं आहे.
But more important than being able to stand and walk in this world.
आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही तिथं ज्यावेळेस या जगामध्ये उभं राहता आणि जगता
was the ability of the grace of God that we would walk by faith and not by sight.
आणि तिथे परमेश्वराची दया आणि कृपा तुम्हाला पुरवली जाते की तुम्ही विश्वासाने जगाल.
Oh, it matters so little if someone receives sight in this world but they never see the kingdom of God.
आणि जर तुम्ही एका आंधळ्याला जर दृष्टी दिली पण त्या त्या दृष्टीने जर तो परमेश्वराचं राज्य बघत नाही तर त्याचा काय फायदा.
Unless you are born again, you will never see, you will never enter into the kingdom of God.
जर तुमचा नव्याने जन्म झाला नाही तर तुम्हाला आत्मिक जे तारण आहे ते कधीच मिळणार नाही आणि तुम्ही परमेश्वराच्या राज्यात कधी जाऊ शकत नाही.
So far more important than those temporary demonstrations of power.
आणि ह्या तात्कालीन लक्षणीय अशा ज्या अद्भुत चिन्हे किंवा तात्कालीन चिन्हे जे तुमच्या जीवनामध्ये होत आहेत त्याच्यापेक्षा जास्त
grace of God that would bring redemption to their soul.
त्या कृपेमुळे ज्या कृपेमुळे तुमच्या आत्म्यात तारला जाईल ते किती विलक्षणीय आहे.
Make those who were dead alive in Christ.
जे पापामध्ये मेलेले आहेत त्यांना ख्रिस्तामध्ये जिवंत केलं जाईल.
Those who were blind in their sin.
जे पापामध्ये आंधळे आहेत.
Now to see by faith the glory of God in the face of Christ in the gospel.
विश्वासामध्ये परमेश्वर येशू ख्रिस्ताचं गौरव ते बघू शकतात.
Those who could not hear with understanding and now mocking it is now the hearing of the words of Christ with faith.
असमंजसपणाने आपल्या मूर्खतेमुळे ज्यांना सत्य कळत नाही त्यांना आता सत्य कळतं आणि ते सत्यासाठी जगायला शिकतात.
बिकॉज ऍज वी आर रिमाइंडेड इन सेकंड कोरिंथियन्स चॅप्टर 4 वर्स 18
आणि दुसरा करंथी याचा चौथा अध्याय आणि आठव्या वचनामध्ये आपल्याला पुन्हा एकदा तिथं सांगितलं गेलेलं आहे.
वी लुक नॉट टू द थिंग्स दॅट आर सीन बट द थिंग्स अनसीन फॉर द थिंग्स दॅट आर सीन आर ट्रान्झिएंट टेम्पररी द थिंग्स दॅट आर अनसीन आर इटर्नल.
आणि जे काही आपण सदृश्य आहे त्याच्याकडे आपण बघत नाही पण जे अदृश्य आहे ते खरोखरच जे सदृश्य आहे ते तत्कालीन आहे जे अदृश्य आहे ते खरोखरच अनंत काळाचं आहे सर्व काळाचं आहे.
सो व्हेन वी कन्सिडर दिस प्रेयर
आणि ज्यावेळेस आपण या प्रार्थनेबद्दल विवंचन करतो विचार विनिमय करतो
वी लर्न दीज थिंग्स
आपण ह्या गोष्टी शिकतो.
दिस प्रेयर rightly revered God for who he is.
ही प्रार्थना परमेश्वराचं आदर कसं करायचा ते शिकवते.
This prayer richly remembers and marvels at what God has done.
आणि ही प्रार्थना आपल्याला स्मरण करून देते की परमेश्वर किती विलक्षण पद्धतीने आपल्या जीवनामध्ये कार्य करत असतो.
This prayer is saturated with scripture.
ही प्रार्थना ज्यामध्ये आपल्याला शास्त्र लेखामध्ये आपण परिपूर्ण होत जातो.
As such, this prayer recognizes the reality that God is sovereign.
आणि ही प्रार्थना हे आपल्याला दाखवून देतं या सत्याकडे आपल्याला उल्लेखने सत्याकडे आकर्षित करतं की खरोखरच परमेश्वर किती अद्भुत आणि शक्तिशाली आहे.
And the resources they requested
आणि जो पुरवठा सामुग्री त्यांना पाहिजे होती
was not for their temporary good but their faithful service.
पण त्यांच्या तात्कालीन लाभासाठी नसून तर त्यांच्या त्या विश्वासू सेवेबद्दल होती.
And as such, in the kindness of God, this prayer received a remarkable response.
आणि मग आपण बघतो की परमेश्वराच्या दयेने आणि कृपेने तिथं एक उल्लेखनीय असं उत्तर या प्रार्थनेचं परमेश्वराद्वारे त्यांना देण्यात आलेलं आहे.
Can I ask Nilesh to give a closing prayer for the sermon?
आपण प्रार्थनेमध्ये जाऊया.